आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांकडून ऑपरेशन सिंदूरचं एकमतानं समर्थन. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग आणि मंत्रालय सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा. तेलंगणात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ग्रे हाऊंड पोलीस दलाचे 3 जवान ठार. राज्यात आजही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. भाजीपाला तसंच फळपिकांचं नुकसान. आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये 34 पदकांची कमाई करून महाराष्ट्र अव्वल स्थानावर. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथे संसद भवनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळगम, जनता दल युनायटेड आदी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूर मागची भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाविरोधातल्या लढाईत सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याची ग्वाही उपस्थित नेत्यांनी बैठकीत दिली. या बैठकीत सर्व पक्षांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन करून या कारवाईचं एकमतानं समर्थन केलं असं संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले. अशा कठीण परिस्थितीत आपण सर्वजण सरकारसोबत असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.
हम सभी जितने भी पार्टी के लोग थे सभी ने ये बताया इस संकट के घड़ी में हम सब आपके साथ हैं और आप जो काम कर रहे हैं करते रहिए और देश के हित में हम आपके साथ रहेंगे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विभाग आणि मंत्रालयाच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक झाली. मंत्रालयाचे विविध विभाग आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. देशातल्या सध्याच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. संरक्षण यंत्रणा मजबूत करणं, अफवांना रोखणं आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणं या मुद्द्यांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर काल डोवाल यांनी जगभरातल्या नेत्यांशी संपर्क साधला आणि पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. पंजाबमध्ये फिरोजपूर क्षेत्रात घुसखोरी करणारा एक पाकिस्तानी नागरिक ठार झाल्याचं सीमा सुरक्षा दलानं सांगितलं. अंधाराचा फायदा घेत तो भल्या पहाटे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान अट्टारी, हुसेनीवाला आणि सतकी इथल्या सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तेलंगणात मुलुगू जिल्ह्यात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ग्रे हाऊंड पोलीस दलाचे 3 जवान मृत्युमुखी पडले. मुलुगू जिल्ह्यात वाझेडू पेरुरू वनक्षेत्रात नियमित सराव सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तेलंगणा छत्तीसगड सीमेवर कारेगुट्टा भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत काही माओवादी ठार झाल्याचीही माहिती मिळत आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगनानी इथे आज सकाळी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह 7 जण प्रवास करत होते. डेहराडून इथल्या सहस्त्रधारा हेलिपॅडवरून निघालेलं हेलिकॉप्टर चारधाम यात्रेकरूंना घेऊन गंगोत्री इथे निघालं होतं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून घटनेच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधी ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईसह राज्याच्या विविध भागात गेल्या 2 दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून आजही काही भागात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून या अवकाळी पावसानं आंबा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी शहर परिसरासह तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून पावसाचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे. अकोला जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी आज सकाळी पुन्हा पाऊस पडला. अकोला शहरासह अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अकोल्यातल्या पणस परिसरात केळी पिकाला वादळी वाऱ्यांचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 343 गावांमधल्या 8,641 शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे. पावसामुळे 299 घरांची पडझड झाली. याबरोबरच भाजीपाला, डाळिंब, कांदा, टोमॅटो पिकाचंही नुकसान झालं असून कुक्कुटपालन केंद्रांचंही नुकसान झालं आहे. राज्यातल्या तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता नाफेड आणि NCCF यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत 15 दिवसांनी वाढवून मिळावी अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली आहे. तसा प्रस्ताव पणन विभागाच्या माध्यमातून केंद्राला पाठवण्यात आला आहे. राज्यात 1,37,458 शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्यापैकी 52,971 शेतकऱ्यांकडून 77,053 मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आलेली आहे. तूर खरेदीची मुदत 13 मे रोजी संपत आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये 16 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांची कमाई करून तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. पदक तालिकेत राजस्थान दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. सायकलिंगमध्ये आकांक्षा म्हेत्रे हिनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण तर सिद्धेश घोरपडे यानं रौप्य पदकाची कमाई केली. शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष संघानं उपांत्य फेरीत डेन्मार्कचा 232-231 असा तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा 232-230 असा पराभव केला. अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना येत्या 10 मे रोजी मेक्सिकोशी होणार आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धरमशाला इथे सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. तैपेई इथे सुरू असलेल्या खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू आहे. पुरुषांच्या एकेरीत किदंबी श्रीकांत यानं शंकर सुब्रमण्यम याचा पराभव करत दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे. महिलांच्या एकेरीत उन्नती हुडानं अनुपमा उपाध्यायचा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे. 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचं विशेष न्यायालय येत्या 31 जुलै रोजी निकाल देणार आहे. 19 एप्रिलला सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणाची सुनावणी एप्रिलमध्येच पूर्ण झाली आहे. मात्र अंतिम निकाल देण्याआधी सर्व कागदपत्रं तपासणं गरजेचं असल्याचं न्यायालयानं सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या प्रक्रियेच्या नियमनाचं प्रमाणीकरण करण्यासाठी एक नियामक चौकट जाहीर करण्यात आली आहे. या नियामक चौकटीमध्ये रिझर्व्ह बँकेनं जारी केलेले निर्देश, मार्गदर्शक तत्त्व, सूचना, आदेश, धोरणं यांचा समावेश असेल. भारतानं वाहन उत्पादन क्षेत्रात जगात 3रं स्थान मिळवलं आहे असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत आयोजित 4थ्या आंतरराष्ट्रीय जैव ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांकडून ऑपरेशन सिंदूरचं एकमतानं समर्थन. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग आणि मंत्रालय सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा. तेलंगणात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ग्रेहाऊंड पोलीस दलाचे 3 जवान ठार. राज्यात आजही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, भाजीपाला तसंच फळपिकांचं नुकसान. आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत 34 पदकांची कमाई करत महाराष्ट्र अग्रस्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.